श्री राम श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आज हा 101 हा श्लोक आपण बघणार आहोत. आतापर्यंतच्या श्लोकामध्ये पहिल्या नाम महात्म्य समर्थाने सांगितलं की नामाचं महत्व काय आहे, त्याचा जीवनावर काय परिणाम होतो, माणसात कसा बदल होतो, भक्ती निर्माण होते, काय काय होतं सगळं सांगितलं. आता पुढे ते म्हणतात त्याच्याबरोबर उलट जी मंडळी आहेत, जया नावडे नाम त्या यम जाची, विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची, म्हणून अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे. काय केलेलं पाहिजे म्हणजे त्याचा परिणाम काय होणार आहे ह्याच्यात पुन्हा सांगितलं. जया नावडे नाम, नास्तिक मंडळी असतात ज्यांचा ईश्वरावर विश्वासच नसतो, ते म्हणतात ईश्वरांचं आपल्या जीवनामध्ये काही स्थान नाही आहे, तो आहे कुठे, काय करतो, आम्हीच सगळं करतो असं म्हणून भगवंताबद्दल अस्तित्व भाव न ठेवता त्याच्याबद्दल शंकाच निर्माण केलेली आहे, तो आहे कुठे किंबहुना नाहीच असं म्हणणारी मंडळी आहेत. म्हणून जया नावडे नाम, नाम याचा अर्थही भगवंत, ज्यांना आवडत नाही त्याचं नाव घेतलेलं सुद्धा आवडत नाही. मला अशी काही घरं माहिती आहेत की ज्याच्यामध्ये मोठी मंडळी जर नाम घेत असली मोठ्याने तर तरुण मंडळींना त्याचा त्रास होतो. ते म्हणतात हे मोठ्या मोठ्याने काय म्हणत बसू नका, आम्हाला त्रास होतो, मुलांना अभ्यासात व्यत्यय येतो. मग शेवटी मला सांगायला लागतं तुम्ही मनातल्या मनात नाम घ्या, तुम्ही नाम घेण्याशी कारण त्याचा जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर त्याला आपण काय करणार. वस्तुत नाम ज्या मुखाने उच्चारलं जातं, ज्या वातावरणात उच्चारलं जातं, ते वातावरण देखील पवित्र होतं. तिथले वेडेवाकडे जे संस्कार असतात तेही दूर व्हायला मदत होते. परंतु ज्याला त्याच्याबद्दल नावड, म्हणून ते म्हणतात त्याच्या नावड आहे, नावडे नाम त्या, त्याला यम जाची, त्याला यम यातना असतात. त्याचं कारण कोणाचा आधारच नाही ना, काही संकट आलं काही आलं तर जो आस्तिक्यवादी आहे भगवंताचा आधार धरतो आहे, तो आधारासाठी भगवंताला हाका मारू शकतो. कारण काही संकट आलं तर त्यांनीच म्हटलंय की हला हाका मारा भगवंताला, त्या संकटातून तोच तुम्हाला तारून नेतो, मार्ग सुचवतो, धैर्य देतो, आधार वाटतो, आश्रय वाटतो. पण आपल्याला कुणाचाच आश्रय नाही, कारण कुणाचाच आधार आपण घेतलेला नाही. आणि ज्याचे आधार आपण घ्यायचे म्हणतो ते आधार इतके तकलुपी असतात की त्याचा काही उपयोग नसतो. भगवंताचा भरभक्कम आधार, कारण तर सर्व शक्तिमान आहे, काय म्हणेल ते करू शकतो. त्यामुळे तो जो मानत नाही त्याला नरक यातना भोगावे लागतात, यम यातना भोगावे लागतात. आणि म्हणून पुढे त्याचंच म्हटलेलं आहे, विकल्पे उठे तर्क, विकल्प म्हणजे संशय, त्याच्याबद्दल संशय मनात धरला, नाना तर्क कुतर्क करायला लागलं की त्या नरक छीछी, त्याला नरक यातना म्हणतात. यम यातना, नरक यातना ह्या ज्या आहेत ते काही यांचा विश्वास नाही, तेही म्हणतात कुठे यम आहे कुठे कुठे नरक. ते वस्तुत या जीवनातच काही मंडळी नरक यातना भोगत असतात अनेक अंगाने. कुणाला आर्थिक संकट असतं, कुणाला संसारात नीट वातावरण नसतं, कुणाला देहदुःख असतं, कुणाला कशाचं भय असतं. आणि जो भक्त आहे तो निर्भय असतो, शुद्ध आचरण असतं, वेळावाकडा व्यवहार नसतो, सर्व कर्म भगवत्ता प्रत्यर्थ केलेली असतात. तो म्हणतो भीती कशाची, मृत्यूचं भय सुद्धा वाटायचं कारण नाही, कारण मृत्यू देहाला आहे मला नाही, या बोधावर आलेला आहे. देह पडला तर मी भगवंताच्या चरणाशीच जाणार आहे, कारण मी त्याचाच आहे, असा त्याला एक खात्री असते, विश्वास असतो, आणि त्यामुळे त्याला भीती वाटत नाही. म्हणून इथं म्हणतात ते ज्याला नाही जया नावडे नाम त्या यमजाची, विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची. कारण विकल्प त्याचा परमेश्वराबद्दल, परमार्थाबद्दल, ध्यान करून काय होणार, नाम घेऊन काय होणार, असा विकल्प त्याचा असतो, कशावरच नाही विश्वास. म्हणून असं होतं. म्हणून काय करा, अति आदरे नाम घ्यावे. इथं पुन्हा अति आदरे शब्द आलेला आहे. आदर किती असावा त्याला मर्यादा नाही आहे. अमर्याद आदर ठेवण्यासारखी व्यक्ती जर असेल, संत असतील, सद्गुरू असतील, भगवंत असतील, तर त्यांच्याबद्दलचा आदर तर किती असावा त्याला मोजमाप नाही. अति आदरे, अति आदरे काय करावं, नाम घ्यावे, त्याचं स्मरण करावं, त्याचं चिंतन करावं, त्याला आपल्या अंतःकरणात साठवावा, जितका साठवता येईल तितका. जसं एका संतांचं सांगतात, कुणीतरी म्हटलं त्यांना ते रामावरनं रामनाम देत आहे, ते म्हणले माझ्या पोटरीला कान लाव, ते म्हणले त्याच्यात रामनाम येत आहे म्हणले. जे कणाकणात ते नाम भरून राहिलेलं आहे, इतकं नाम घेतलेलं आहे अखंड, आणि आत्ताही चालू आहे की प्रत्येक कणाकणातून नामाचं घोष ऐकू येतो. म्हणून अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता नाम मुखाने उच्चारलं असताना दोष जाती स्वभाव, दोष जातात एका ठिकाणी. तरी त्यांनी म्हटलं जन्मजन्माचे दोष जातात, तितकं नाम घेतलं असलं तर उगीच एकच नाम घेतलं गेले वाटतं दोष, असं लगेच नाही बघायला लागायचं झालं का नाही अजूनही म्हणून. जसं ध्यानाला बसल्यानंतर अजून कसं माझं ध्यान लागत नाही असं नाही म्हणायचं, करायला लागायचं, करता करता होईल ते. हा मार्ग हळूहळू चालायचा आहे, विश्वासानं चालायचं आहे, पण चालत राहायचं आहे, सोडायचं नाही. मध्ये आपले सगळे व्यवहार उत्तम प्रकाराने करत असताना ह्या मार्गाला सोडता कामा नाही, धरून ठेवायचं आहे. जन्मजन्माची वाटचाल आहे ती उत्तम तऱ्हेनं व्हायला पाहिजे. म्हणून मुखे बोलता दोष जाती स्वभावे, दोष कशामुळे येतात, एकच विचार आहे. पुन्हा जर आपण मनाचे श्लोक पुन्हा पुन्हा बघितले तर एकच समर्थाना सांगायचं आहे, पुन्हा पुन्हा सांगतायत का, तर एकदा सांगून लक्षात येत नाही, एकदा सांगून त्याचं कळत नाही, आकलन होत नाही, आत मोरत नाही, आचरणात येत नाही. त्यामुळे एकदा नाही पुन्हा 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 ते सांगतायत. तर दोष जे आहे ते देहबुद्धीला दोष लागलेले आहेत. मी देह आहे हे जे अज्ञान आहे, मूळ अज्ञान आहे की मी देह आहे असं वाटणं, आणि त्या अज्ञानापोटी सर्व तऱ्हेचा स्वार्थ आला. मग देह मी, मग देहाला सुख देणारे सगळ्या गोष्टी मला पाहिजेत, सगळी साधनं पाहिजेत, खाणं पिणं, घर दार, फर्निचर, कपडे, ज्या योगे देहाला सुख होतं ते चांगलं, ते खरं सुख, असं एक अज्ञान आहे आपल्याला. ते खरं सुख नाही आहे, ते तात्पुरतं वाटणार आहे. सुखाचा सागर आपल्या आत आहे, आत आपण स्वयं सुखरूप आहोत, आणि बाहेर त्या विषयाच्या अंगाने आपण सुख घेतो असं आपल्याला वाटतं, तो भ्रम आहे. म्हणून इथं ते म्हणत आहे दोष जाती, त्याचा अर्थ देहबुद्धी जी आहे ती नष्ट झाली पाहिजे, त्याच्यापोटी येणारा स्वार्थ आहे, अहंकार आहे, हे सगळं जायला पाहिजे, हळूहळू घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून हे जर आपण बोलायला लागलो तर दोष जातील आणि सद्गुण येतील. नुसते दोष गेले, निगेटिव्ह बाजू बोलून उपयोगी नाही, दोष गेले तर आलं का पाहिजे, काय सद्गुण आले पाहिजेत. देहबुद्धी गेली असं आपण म्हटलं, म्हटलं जात नाही ती, मग काय व्हायला पाहिजे, आत्मबुद्धी यायला पाहिजे. जसं मुलाच्या हातनं एखादं खेळणं टाकवायचं असेल तर दुसरं खेळणं त्याला दाखवावं लागतं, त्याची गोडी लावावी लागते, जे हातातून टाकायचं आहे ते टाकायला तो तयार होतो. तसं आत्मबुद्धी म्हटल्यानंतर त्या सुखाची चटक जर मनाला लावली तर देहबुद्धी टाकायला मन तयार होतं. म्हणून त्यांनी सांगितलंय याच्यासाठीच नाम घ्यायचं, म्हणजे देहबुद्धी हळूहळू हळू झिजत जाईल, झिजत जाते, एकदम नाही जात, प्रयत्नाने जाते. म्हणून जया नावडे नाम त्या यमजाची, विकल्पे उठे तर्क त्या नर्कचीची, म्हणून अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे. जय जय रघुवीर समर्थ.